ऐकलं वजन पण त्याचा अर्थ थोडा समजला नाहीतर आपण ते आपण रात्रंदिवस आपल्या हृदयामध्ये जोडू शकत नाही. विश्वकेंद्र जितने भी देव दिव्य है ये सभी का मालिक धरती आकाश पाताल का मालिक चंद्र सूर्य तारांगण का मालिक ये सारी विश्व निर्माण करने वाला जो एक देव है उसको जब तक समझते नहीं आप जानते हैं तब तक आपको लक्ष्य चौरासी होने का मेरा आपका कम होने वाला जन्म से जन्म होगा. एवढंच म्हणजे केला चिकारला परत कर्म वगैरे आपली गरज आत्मा समजलं बस एटला माती सार नाही सार फक्त आपल्या हृदयात असणार एक आत्मा फक्त सार आहे तो आहे तोपर्यंत आपलं जीवन जीवित मालक बाहेर निघाला एक सेकंड टाबडचं बॉडीचं नावच बदललं डेड बॉडी कोणी असो दे किती मोठं असो दे राजा असो दे त्याचं भिकारी असो तर मग त्या हृदयातल्या मालकाला ओळखण्याचा अभ्यास म्हणजे ध्यान आणि त्या आतल्या देवाला ओळखायचं असेल तर नेहमी मौन मुद्रेमध्ये राहून किंवा नेहमी हृदयात पडले तर आपल्या मालकाचं भजन झालं म्हणजे आपल्या मालकाला आपली पूजा आवडली मग आपल्याला परमेश्वर प्राप्तीला वेळ नेहमी ध्यान कर.
बाहर क्या ढूंढता है ईश्वर वहाँ नहीं है. बाहर क्या ढूंढता है बाहर क्या ढूंढता है ईश्वर वहाँ नहीं है. कर ले तू खोज दिल में ईश्वर का घर वही है. बाहर क्या ढूंढता है नगर भुवन में पर्वत नगर भुवन में रहता न वो कहीं है. बाहर क्या ढूंढता है ईश्वर का घर नहीं है. कर ले तू खोज दिल में ईश्वर का घर वही है. बाहर क्या ढूंढता है